चीनीमंडी.com पॉडकास्ट।
चौसाळा चेकपोस्टवर सद्य परिस्थितीचा लोकप्रतिनिधींनी घेतला आढावा, ऊसतोड मजुरांची केली चौकशी। बीड तालुक्यातील चौसाळा येथील चेकपोस्टवर जाऊन आमदार संदीप क्षीरसागर, आष्टीचे आमदार बाळासाहेब आजबे या लोकप्रतिनिधींनी सद्यस्थितीचा आढावा घेऊन इथे अडकलेल्या ऊसतोड मजुरांची आपुलकीने चौकशी केली। या चेकपोस्टवर लोकप्रतिनिधी प्रशासनासह हजर झाले होते। ऊसतोड कामगारांची चौकशी करत त्यांना सन्मानाने आपापल्या गावी जाण्यासाठी सहकार्य करण्याबाबत सांगून सर्वच मजुरांना आधार दिला। तालुक्यातीलच नव्हे तर जिल्ह्यातील आणि जिल्हा बाहेर जाणाऱ्या सर्व कामगारांची चौकशी करून अडचण असल्यास आपल्याशी संपर्क साधावा, असंही आमदार संदीप क्षीरसागर यांनी सांगितलं। यावेळी आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघाचे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी देखील मजुरांशी संवाद साधला, तसंच सर्वांच्या जेवणाची सोयही केली। त्याचबरोबर आष्टीचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी तालुक्यातील वाकी खडकत येथील चेकपोस्टवर ऊसतोड मजुरांच्या नाश्ता आणि जेवणाची सोय केली। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील अनेक मजूर कारखान्यावर अडकले होते, पण 17 एप्रिल रोजी शासनानं मजुरांना आपापल्या गावाकडे पाठवण्याची सोय केली, पण सध्याच्या वातावरणात मजुरांच्या जेवणाची सोय नव्हती, त्यामुळं आष्टी इथं बीड जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी चेकपोस्ट उभारण्यात आला आहे। इथं जाऊन लोकप्रतिनिधींनी मजुरांशी संवाद साधला।